भाग 24 नवीन जन्म यवन 3:1-18 3:3-7 पहिला पत्रस 1:22-23 जेव्हा येशू पृथ्वीवर होते तेव्हा निकोदिमस नावाचा महत्वाचा एक धार्मिक गुरु होता. एका रात्री तो येशूजवळ काही प्रश्न विचारण्यासाठी गेला. येशूने त्याला एक अद्भुत गोष्ट सांगितली. त्याने म्हटले की जे कोणी देवाच्या परिवारामध्ये येण्यासाठी तयार असेल तर त्याला अवश्य आहे की त्याला नवीन जन्म घ्यायला लावेल. तेव्हा आपण आपल्या माता पिताचा परिवारामध्ये जन्म घेतल्यावर तर हे आपण परिवाराचे सदस्य बनले. आपण परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य बनलो तर आपण दुसऱ्या वेळी जन्म घेतो. पहिला शारीरिक जन्म आहे आणि एक दुसरा आत्मिक जन्म आहे. या आत्मिक जन्मामध्ये जन्माच्या द्वारे परमेश्वराची पवित्र आत्मा आपल्याला नवीन जीवन देतो. हे येशूचे जीवन आहे. त्याला आपण त्याची अनुसरण केल्याने प्राप्त होते. आपण नवीन शक्ती परमेश्वराचे लोक म्हणून बनून जातो.